आकाशवाणी मुंबई। राजश्री आगाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। महाराष्ट्रातल्या 5 समुद्र किनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचं ब्लू फ्लॅग मानांकन प्रमाणपत्र। तेलंगणात कामारेड्डी जिल्ह्यात बनावट चलन रॅकेट पोलिसांकडून उद्ध्वस्त, 8 जणांना अटक। महिला एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारताचा सामना ऑस्ट्रेलियाबरोबर होणार। आणि ऑस्कर विजेती अभिनेत्री डायन किटन यांचं कॅलिफोर्नियामध्ये निधन। महाराष्ट्रातल्या 5 समुद्र किनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचं ब्लू फ्लॅग मानांकन प्रमाणपत्र मिळालंय। या यादीत रायगड जिल्ह्यातल्या श्रीवर्धन आणि नागावसह पालघरमधल्या पर्णका तसंच रत्नागिरी जिल्ह्यातल्या गुहागर आणि लाडघर या किनाऱ्यांचा समावेश आहे। महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी याबाबत माहिती जाहीर केली। जागतिक स्तरावर स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक समुद्र किनाऱ्यांना डेन्मार्कच्या फाउंडेशन फॉर एन्व्हायरमेंटल एज्युकेशन या संस्थेकडून 33 निकषांच्या मूल्यमापनातून हे मानांकन दिलं जातं। पर्यावरण, शिक्षण, पाण्याची गुणवत्ता, सुरक्षा आणि पर्यावरण व्यवस्थापन यासह सेवा सुरक्षा या घटकांचा यात समावेश असतो। प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत नागालँडमधल्या मोकोकचुंग जिल्ह्यात सुझिकोड इथं एकात्मिक मत्स्य उद्यान अॅक्वा पार्कची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल दूरस्थ पद्धतीनं पायाभरणी केली। नागालँडमधलं हे पहिलं मत्स्य उद्यान ठरणार असून ते मत्स्य व्यवसायाशी संबंधित विविध विकास उपक्रमांचं केंद्र असेल। हे एकात्मिक मत्स्य उद्यान मुख्यतः मासे आणि बीज उत्पादनावर केंद्रित असेल। हे केंद्र नागालँडमध्ये मत्स्य व्यवसाय क्षेत्राला गती देण्यात परिवर्तनकारी भूमिका बजावेल तसंच एक सर्वसमावेशक संसाधन केंद्र म्हणून काम करेल। या उद्यानामुळे नव्या संधी निर्माण होतील, सुशिक्षित बेरोजगार युवकांना सक्षम बनवलं जाईल आणि मत्स्य व्यवसाय क्षेत्रात शाश्वत विकासाला चालना मिळेल अशी आशा आहे। पश्चिम बंगालमध्ये दुर्गापूर इथल्या एका खासगी वैद्यकीय महाविद्यालयात शिकणाऱ्या ओदिशा इथल्या एका विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार झाल्याप्रकरणी पोलिसांनी 3 जणांना अटक केली। पीडितेवर ओदिशा इथं रुग्णालयात उपचार सुरू आहेत। राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी पश्चिम बंगालच्या पोलीस महासंचालकांना पत्र लिहून आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली होती। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी संबंधित गुन्हेगारांवर त्वरित कारवाई करावी असं आवाहन ओदिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी यांनी केलंय। तेलंगणामध्ये कामारेड्डी जिल्ह्यात पोलिसांनी बनावट चलन रॅकेट उघडकीला आणलंय। या प्रकरणी 12 जणांच्या आंतरराज्यीय टोळीतल्या 8 जणांना अटक केली। या आरोपींना बिहार आणि पश्चिम बंगालसह विविध राज्यांमधून अटक झाली। यासाठी विशेष पथकं स्थापन केली होती। अटक झालेल्यांना 3 लाख रुपयांपेक्षा अधिक मूल्याचं बनावट चलन त्यांच्याकडून जप्त करण्यात आलंय। पश्चिम बंगालमधल्या मतदार यादीत नोंद असलेले 100 वर्षांचे किंवा 100 पार केलेले जवळजवळ अर्ध्यापेक्षा जास्त मतदार हे मृत असल्याचं निवडणूक आयोगाच्या प्राथमिक तपासात समोर आलंय। ही संख्या किती आहे हे मतदार याद्यांचं सखोल पुनरीक्षण झाल्यावरच स्पष्ट होईल असं निवडणूक आयोगानं म्हटलंय। सध्या पश्चिम बंगालमधल्या मतदार यादीत 100 पार केलेल्या 13,000 मतदारांची नोंद आहे। पश्चिम बंगालमध्ये लवकरच सखोल पुनरीक्षण सुरू होईल असं निवडणूक आयोगानं म्हटलंय। जम्मू काश्मीरमध्ये होणाऱ्या राज्यसभा निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षानं 3 उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली। यात गुलाम मोहम्मद मीर, राकेश महाजन आणि सतपाल शर्मा यांचा समावेश आहे। जम्मू काश्मीरमध्ये राज्यसभेच्या 4 जागांसाठी येत्या 24 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारताचा सामना ऑस्ट्रेलियाबरोबर होणार आहे। विशाखापट्टणम इथं भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता हा सामना सुरू होईल। काल रात्री कोलंबो इथल्या आर प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या सामन्यात इंग्लंडनं श्रीलंकेचा 89 धावांनी पराभव करून स्पर्धेत सलग 3रा विजय नोंदवला। भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान नवी दिल्लीत सुरू असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी वेस्ट इंडिजवर फॉलो ऑनची नामुष्की आली आहे. कुलदीप यादव याच्या भेदक माऱ्यामुळे वेस्ट इंडिजला पहिल्या डावात फक्त 248 धावा करता आल्या. तिसऱ्या दिवशी वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी कालच्या 4 गडी बाद 140 या धावसंख्येवरून खेळायला सुरुवात केली. रवींद्र जडेजानं 3 तर जसप्रीत बुमराह मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. भारतानं पहिल्या डावात कर्णधार शुभमन गिल नाबाद 129 आणि यशस्वी जयस्वालच्या 175 धावांच्या बळावर 5 गड्यांच्या मोबदल्यात 518 धावांवर डाव घोषित केला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा वेस्ट इंडिजच्या बिनबाद 15 धावा झाल्या होत्या. एनएसजी अर्थात राष्ट्रीय सुरक्षा रक्षकांच्या 26व्या विशेष तुकडीनं आज मुंबईत 2008 दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सायक्लथॉन आयोजित केली होती. एनएसजीच्या स्थापना दिनाची औपचारिक सुरुवात करून गर्भाशयमुखाच्या कर्करोगाबाबत जागरुकता निर्माण करणं आणि फिट इंडिया चळवळीला प्रोत्साहन देणं हे या सायक्लथॉनचं उद्दिष्ट आहे. एनएसजीच्या या उपक्रमात 250 जास्त व्यावसायिक सायकलस्वार सहभागी झाले होते. ऑस्कर विजेती अभिनेत्री डायन किट यांचं काल कॅलिफोर्नियामध्ये निधन झालं. त्या 79 वर्षांच्या होत्या. 1977 सालच्या अॅनी हॉल या चित्रपटातली ऑस्कर पुरस्कार विजेती भूमिका आणि द गॉड फादर या चित्रपटातली त्यांची भूमिका प्रेक्षकांच्या स्मरणात राहिली. किटन यांनी 60 जास्त चित्रपटांमध्ये काम केलं होतं. 2024 प्रदर्शित झालेला समर कॅम्प हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता. किटन यांनी काही चित्रपटांचं दिग्दर्शनही केलं होतं. यामध्ये 1995 सालच्या अनस्ट्रंग हिरोज या चित्रपटाची कान चित्रपट महोत्सवातल्या अनसर्टन रिगार्ड या श्रेणीत निवड झाली होती. तालिबाननं पाकिस्तानी लष्करी चौक्यांवर काल रात्री केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तान अफगाणिस्तान सीमेवरचा तीव्र संघर्ष सुरू झालाय. पाकिस्ताननं अफगाणिस्तानची राजधानी काबूलसह अन्य ठिकाणी केलेल्या हवाई हल्ल्यांना तालिबानी लष्करानं प्रत्युत्तर दिलं असून बहरामपूर जिल्ह्यातल्या डुरंड रेषेजवळ अफगाण सैन्यानं केलेल्या कारवाईत 15 पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याचं अफगाणिस्तानच्या सरकारी सूत्रांनी माध्यम प्रतिनिधींना सांगितलं. मदागस्करमध्ये राष्ट्राध्यक्ष अँड्री राजोलिना यांच्या राजवटीला विरोध दर्शवण्यासाठी लष्कराच्या काही गटांनी राजधानी अंतानाना रिवोमध्ये निदर्शनं सुरू केलीत. वीज आणि पाण्याच्या टंचाईमुळे संतप्त होऊन मदागस्करमधल्या तरुणाईनं सरकारविरोधी आंदोलन छेडलं असून काल त्याचा उद्रेक झाला आणि हजारो निदर्शकांनी राजधानीमधल्या May 13 भागात प्रवेश केला. या आंदोलनात मलागसी लष्कर मध्यस्थ म्हणून भूमिका बजावत आहे. गाझापट्टीतला संघर्ष थांबवण्याबाबतच्या कराराला अंतिम स्वरूप देण्यासाठी उद्या तांबड्या समुद्रातल्या एका रिसॉर्टमध्ये उच्चस्तरीय बैठक होणार असल्याचं इजिप्तच्या राष्ट्राध्यक्ष कार्यालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय. इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फता अल सिसी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सहअध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीला संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांच्यासह 20 जास्त देशांचे नेते उपस्थित राहणार असल्याचं यात म्हटलं आहे. इजिप्त कतार तुर्की आणि अमेरिकेच्या मध्यस्थीनं दोन्ही बाजूंमध्ये 3 दिवस झालेल्या वाटाघाटीनंतर गेल्या शुक्रवारी इस्रेल आणि हमास यांच्यातला युद्धबंदी करार लागू झाला. कॅनडाच्या परराष्ट्रमंत्री अनिता आनंद आपल्या 3 दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी आज संध्याकाळी नवी दिल्ली इथं पोहोचतील. त्या उद्या परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर यांच्याशी चर्चा करतील आणि वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतील. महाराष्ट्रातल्या 5 समुद्र किनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचं ब्लू फ्लॅग मानांकन प्रमाणपत्र. तेलंगणात कामारेड्डी जिल्ह्यात बनावट चलन रॅकेट पोलिसांकडून उद्ध्वस्त. 8 जणांना अटक. महिला एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारताचा सामना ऑस्ट्रेलियाबरोबर होणार. आणि ऑस्कर विजेती अभिनेत्री डायन किटन यांचं कॅलिफोर्नियामध्ये निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.